आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान. नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग मतदारांकरता बूथपर्यंत ये जा करण्याची विशेष सोय. छोट्या पक्षांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षचिन्ह आरक्षित करण्यासाठी उद्यापर्यंत अर्ज करावे लागणार. देशभरात मकर संक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल सणांचा उत्साह आणि निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वलस्थानी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या महापालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2869 नगरसेवकांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी एकूण 15931 उमेदवार रिंगणात आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. ऐकूया सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
उद्या होणाऱ्या मतदानासाठी संबंधित महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदारांनी आपल्यासोबत मतदार ओळखपत्र किंवा राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या 12 पैकी कोणताही एक ओळख पुरावा सोबत ठेवणं अनिवार्य आहे. ओळख पुराव्यांमध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड आदी कागदपत्रांचा समावेश आहे. 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार मतदारांना अ, ब, क आणि ड अशा 4 जागांसाठी स्वतंत्र मतदान करावे लागणार आहे. मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं 4 वेगवेगळ्या रंगांची मतदान यंत्रे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अ साठी पांढरा, ब साठी फिकट गुलाबी, क साठी फिकट पिवळा तर ड साठी फिकट निळा रंग देण्यात आला आहे. मतदान केंद्रांवर मार्गदर्शक सूचना, स्वयंसेवक आणि प्रशिक्षित कर्मचारी तैनात राहणार असून मतदारांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात 24,83,000 अधिक मतदार 38 बहुसदस्यीय प्रभागांतून 151 सदस्यांची निवड करणार असून 993 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून 964 इमारतींमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. 321 संवेदनशील केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून महानगरपालिकेच्या झोन स्तरावर 10 ठिकाणी होणार आहे. मतदारांना मतदान केंद्र शोधण्यासाठी मनपाच्या संकेतस्थळावर चॅटबॉट, एआय मित्र आणि माय नागपूर ऍपवर डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी 355 मतदान केंद्र तयार करण्यात आली असून 2207 कर्मचारी या सर्व प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. जवळपास 1200 पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीनं तैनात करण्यात आले असून चंद्रपूर शहरात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. दरम्यान अमरावती महानगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. दिव्यांग मतदारांचा मतदानाचा उत्स्फूर्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मनपा प्रशासनानं विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दिव्यांग मतदारांसाठी 9175414355 हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू करण्यात आलाय. या क्रमांकावर लोकेशन शेअर केल्यानंतर दिव्यांग मतदारांना निवासस्थानावरून मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्याची सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक झोनमध्ये एका वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून ही सेवा सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. ही सुविधा उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मनपा केंद्रित कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून 8 पथकांमार्फत समन्वय साधण्यात येणार आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलंय.
मतदार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीच्या पाया आहेत. मतदारांना त्यांना लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकार बजावणं अत्यंत आवश्यक आहे. 15 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सर्व मतदारांनी अधिकाधिक सहभागी होऊन त्यांचा जो हक्क आहे, त्यांचा जो अधिकार आहे, हा बजावणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले अमूल्य मत नोंदवा.
महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं कुठलाही नवीन आदेश जारी केला नाही. त्या संदर्भातला आदेश जुनाच असून तो राज्य निवडणूक आयोगानं 14 फेब्रुवारी 2012 जारी केला होता असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. निवडणुकीचा जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं नवीन नियम लागू केला असल्याचं वृत्त समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून प्रसारित होत आहे. परंतु हे वस्तुस्थितीला धरून होऊन नाही याबाबतचा आदेश जुनाच असल्याचं आयोगानं म्हटलंय. जाहीर प्रचार समाप्तीनंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून आणि घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहानं देखील फिरता येणार नाही असंही आयोगानं म्हटलंय. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवं असेल तर त्यांनी उद्यापर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. खरं तर यासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आणि उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होण्याच्या 3 दिवस आधी अर्ज करणं अनिवार्य असतं आणि 1 दिवस आधी जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेतात, पण काल जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 2 दिवसातच म्हणजे 16 जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत एखाद्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षानं संबंधित अटींची पूर्तता केली असेल तर त्यांना उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, त्यावर संबंधित जिल्हाधिकारी 16 जानेवारीला निर्णय घेतील. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. देशभरात आज मकर संक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ, बिहू आणि पोंगल हे सण साजरे होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहे. निसर्गाविषयीची कृतज्ञता केवळ शब्दांपुरती न राहता ती आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली इथं आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल समारंभात ते बोलत होते. देशभरात आज मकर संक्रांती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभानिमित्त कडा कडाक्याच्या थंडीला निरोप देत हा सण साजरा केला जातो. कृषी संस्कृतीशी जोडलेलं हे पर्व देशातल्या विविध भागात वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरं करण्यात येतं. यानिमित्त शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले,
हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है. उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है. केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है.
मकर संक्रांतीनिमित्त महाराष्ट्रात पतंगोत्सव देखील उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र यासाठी नायलॉन मांजाचा वापर कुणीही करू नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलंय. निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा 4था निर्यात सज्जता अहवाल नीती आयोगानं आज जाहीर केला. 2024 या वर्षातल्या डेटावर आधारित या अहवालानुसार महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब या राज्यांचा नंबर लागतो. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 1 दिवसीय मालिकेतला 2रा सामना राजकोटमध्ये सुरु आहे. यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारतानं 50 षटकात 7 गडी गमावून भारतानं 284 धावा केल्या. यात केएल राहुलच्या नाबाद 112 आणि शुभमन गिलच्या 56 धावांचा समावेश आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या 4 षटकात 20 धावा झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महा टीईटी परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. विषय तज्ञांच्या अभिप्रायानंतर ही उत्तरसूची जाहीर करण्यात आली असून यावर कोणतेही आक्षेप स्वीकारले जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीनुसार परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. विदर्भात आज यवतमाळ जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ गोंदिया इथं 11.4 तर नागपूर इथं 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मागील 3-4 दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात किमान तापमानात दररोज अंशतः वाढ नोंदवण्यात येत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान. नागपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग मतदारांकरता बूथपर्यंत ये जा करण्याची विशेष सोय. देशभरात मकर संक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल सणांचा उत्साह. छोट्या पक्षांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षचिन्ह आरक्षित करण्यासाठी उद्यापर्यंत अर्ज करावे लागणार आणि निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.